जायते गिरिम् यत्कृपा तम् अहम् वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग मदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तान अचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापणि गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांत दांत सुहृदम् उत्तुंगधिम वत्सलम् सोहम बोध शुचित्वपूर्ण सततम् तुर्यत्वमासादितम् वंदे त्वां मकरंदनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
निर्माण मोह जित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वैर विमुक्ताः सुख दुख संज्ञैः गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम् तत्। 15व्या अध्यायातला हा पाचवा महत्वाचा श्लोक आज सुरू होतो आहे। या अध्यायाची सुरुवात भगवंतांनी एक प्रकारे रूपकात्मक किंवा काव्यात्मक पद्धतीने केली, उपमा देऊन केली। संसाराला वृक्षाची उपमा देऊन, संसार हा वृक्ष नाहीये पण वृक्षाची उपमा देऊन भगवंतांनी या अध्यायाची सुरुवात केली। आणि ती उपमा अर्थात संसाराला असल्यामुळं उलट्या वृक्षाची उपमा दिली। सगळं योग्यच आहे। जर एखाद्या तशाच सुसंगत गोष्टीला ज्याची मुळं खोल जमिनीत गेलेली आहेत आणि आकाशापर्यंत पसरलेला असा वृक्ष आहे, अशी उपमा अज्ञान खोल गेलेला आहे जसं जमिनीत जावं तसं हृदयात आणि मग बाहेर इंद्रियांच्या अंगापांगांवर ते दिसतं आहे, अशी उपमा देता आली असती। पण ब्रह्म किंवा अव्यय किंवा अक्षर हे खरं म्हणजे ज्या वृक्षाचं मूळ आहे, मूळ स्थान आहे, असं असल्यामुळं हा एकूण वृक्ष ब्रह्मापासून निर्माण झालेल्या संसाराचं वर्णन करण्यासाठी सांगितला गेल्यामुळं उलट्या वृक्षाची उपमा दिली। याच्यात अवघड काही नाही। कित्येकांना हा अध्याय फार अवघड वाटतो कारण कळलेलाच नसतो, न कळता सगळंच अवघड आहे। हा जो वृक्ष आहे हा वृक्ष तसाच आहे की ज्याची मुळं आहेत ती ब्रह्मामध्ये पोचलेली आहेत, ब्रह्मातून आलेली आहेत। परब्रह्म सत्ता, त्या परब्रह्म सत्तेच्या ठिकाणी जाणीव हा त्याचा एक स्वतःचाच गुणधर्माचा म्हणून भाग, तो सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे आणि अनंत स्वरूप आहे। असा सत चित आणि आनंद हा त्याच्या गुणधर्माचाच भाग आहे। हे जे चैतन्य हा जो त्याचा गुण आहे, त्या गुणांचा एक परिणाम मात्र झाला। चैतन्याचा किंवा ज्ञानाचा जो हुंकार आहे त्यामुळं इथं अज्ञान देखील निर्माण झालं। अज्ञान निर्माण झालं या अव्यय अक्षर अशा परमात्म वस्तूपासून जे जगत निर्माण झालं त्या जगताच्या ठिकाणी स्पष्ट दिसायला लागलं। परमात्म्यापासूनच निर्माण झालेलं असताना परमात्म स्वरूपाविषयी मात्र अतिशय अज्ञान। आपण कोणीतरी वेगळे आहोत अशा प्रकारची भावना, ही भावना परब्रह्म सत्तेच्या ठिकाणी जेव्हा प्रथम निर्माण झाली तेव्हा त्याला मूळ माया असा शब्द शास्त्रांनी योजलेला आहे। अशा प्रकारची ही मूळ माया, या मूळ मायेपासूनच त्रिगुण, त्रिगुणांपासून पंचमहाभूत, पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म सृष्टी भूतमात्र आणि आपल्यापर्यंत गाडी आली. सगळा पसारा वाढत गेला. हा जो सगळा पसारा वाढत गेला हा मूळ परमात्म्याशी परब्रह्माशी अभिन्नत्व असताना वाढत गेला. आणि जे वाढले आमच्यासारखे सगळे त्याचे भाग आहेत ते आम्ही परमात्मा असं समजेन असे झाले. हे या अज्ञानाचं स्वरूप आहे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची कारण या अज्ञानामूळ. या अज्ञानाचं मूळ कारण आपला आपल्याला पडलेला विसर असं आहे. पण या ठिकाणी भगवंत व्यक्तीची गोष्ट बोलत नाहीयेत. भगवंत व्यापक अर्थाने परमात्म्याबद्दल बोलतायत. असं असल्यामुळं ते संसार वृक्षाबद्दल बोलायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र निरूपण करताना वर्णन तर केलंच की सनकादिक आणि ब्रह्मदेवांपर्यंत काही शाखा गेलेल्या आहेत. काही रज काही सत्व काही तम अशा शाखा गेलेल्या आहेत इत्यादी. तरी देखील ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा वृक्ष एकूणच आपल्या ठिकाणीच पाहावा. बाकीच्या सगळ्या वृक्षांची मुळं ही जमिनीत असताना आपलं मूळ मात्र ऊर्ध्व आहे मस्तकाच्या ठिकाणी आहे आणि सगळ्या शाखा खाली पसरलेल्या आहेत. जाणीव ही मस्तकाच्या ठिकाणी आहे आणि शाखा मात्र खाली पसरलेल्या आहेत. असा हा ऊर्ध्व मूल आणि अधश शाखा असणारा वृक्ष सर्वांच्या अंगाने दिसतो आहे आणि त्याला अंत नाही. न रूप मस्येह तथोपलभ्यते हा किती अफाट पसरलेला आहे याला काही रूप नाही. रूप नाही याचा अर्थ एका दृष्टीत याला पाहता देखील येणार नाही एवढा प्रचंड असा याचा विस्तार आहे. हा समजत नाही किती मोठा आहे म्हणून हा अरूप आहे. आमच्या समोर जे रूप म्हणून दिसतं नेटकं जर रूप दिसलं तर रूप आहे असं म्हणायचं. पण जर जे दिसतंय ते संपदच नाही असं असेल तर त्याला रूप नाही असंच म्हणावं लागेल. तशा तऱ्हेने या संसार वृक्षाला रूप नाहीच आहे. याचा अंत नाही. न अंतो न च आदिही याला अंत नाही याला आदी नाही. थेट आपल्यासारखंच आपल्याला अंत नाही आपल्याला आदी नाही अशा बोधावर जे गेले तेही असंच म्हणाले आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू. तशा तऱ्हेने संसार वृक्ष आपल्या ठिकाणी जर परिपूर्णपणाने कल्पिला तर त्या ठिकाणी देखील त्याला आदी नाही त्याला अंत नाही. मध्य जो दिसतो तो अत्यंत भासमान आहे आणि थोड्या काळाचा आहे. आणि हा जो मध्य आहे तो मध्य आम्हाला आदी आणि अंत माहीत नसल्यामुळं आत्ताच्या स्थितीला मध्य तरी कसं म्हणावं हा प्रश्न आहे. म्हणून त्याचा मध्य देखील खोटा. तो कुठेही संप्रतिष्ठित असा नाही स्थिर नाही. आता पान गळती सुरू होईल. थोड्याच दिवसात पानं गळायला सुरुवात होईल. पानं गळण्याचा हा जो सीझन आहे तो मला फार उत्साहवर्धक वाटतो. वारा येतो जुनी पानं की ज्या पानांनी मागच्या वर्षीच्या उन्हाळ्याला तोंड दिलं पावसाळ्याला तोंड दिलं हिवाळ्याला तोंड दिलं ती पानं वृक्ष टाकून देतो. एक प्रकारे पानांशिवाय वृक्ष होतो. जसा खराटा असावा तसा काही नाही अशी काही झाडं होतात आणि सळसळतात वाऱ्यामुळं. पानं नसताना झाडं सळसळतात त्याच्या फांद्यातून वारा सळसळत वाहतो. आणि मग काही काळांनी परत पानं येतात अगदी बारीक बारीक पानं कोळी लुसलुशीत की ज्या लुसलुशीत पानांना आपण किती जपू पण ती जन्मल्याबरोबर उन्हाळ्याला तोंड देतात. वसंत ऋतूतच त्यांचा जन्म होतो. ती फुटतात आणि त्यांचं प्रशिक्षणच उन्हाळ्याला तोंड देण्याने सुरू होतं. पानांना प्रतिष्ठा नाही, संप्रतिष्ठा नाही, स्थिरता नाही. आम्ही देखील एक पान आहोत असं म्हटलं तर आम्हाला मुळीच संप्रतिष्ठा नाही. एक आयुष्य आहे, ते आयुष्य संपलं की गळून पडलं. पण गळून पडला म्हणून वृक्षाला फरक पडत नाही. वृक्ष तसाच टवटवीत, नवनवीन उन्मेष असं ज्याला म्हणावं, अशी नवीन नवीन पालवी वृक्ष वाढतच जातो. आम्ही गेल्याने वृक्षाला काही फरक पडत नाही. पण आम्ही गेल्यामुळे या वृक्षाला प्रतिष्ठा नाही असं आम्ही मात्र म्हणू शकतो. त्या तऱ्हेने या वृक्षाला प्रतिष्ठा नाही. अशा प्रकारची अत्यंत घट्ट असणारी, सुविरूढ मूल असणारा असा हा वृक्ष, अज्ञानाच्या ठिकाणी मूळ ज्याची घट्ट आहेत असा हा तोडता येतो, भगवंत म्हणतात. कारण हा वृक्ष मुळातच खोटा आहे. मुळात वृक्ष हे रूपक आहे, हे आमच्या ज्ञानाकरता सांगितलेलं आहे, आमच्या अज्ञानाकरता सांगितलेलं आहे. आमच्या ठिकाणी असणारं अज्ञान जातं. असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, असंग शस्त्र जर तीक्ष्ण असं, असंग शस्त्र म्हणजे मी देह नाही अशा प्रकारचं जर शस्त्र चालवलं, दृढ रीतीने चालवलं, तर हा तोडला जातो. हे याचं वैशिष्ट्य आहे. ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ति प्रसृतः पुराणी. या श्लोकाचं निरूपण तर आपण कितीतरी बुधवार पाहत होतो. मुळात हा जो संसार वृक्ष आहे, हा संसार वृक्ष व्यापक अर्थाने सृष्टीचा संसार म्हणून आहे. आणि सृष्टीच्या सगळ्या संसाराचा उलगडा काही केल्या होत नाही म्हणून जीवाच्या पक्षी आपणच हे संसार वृक्षाचं द्योतक आहोत, रूपक आहोत. असं असल्यामुळं संसार वृक्ष जो आहे तो सृष्टीच्या अंगाने नामरूपात्मक, अधिभूत अधिदैव अशा प्रकारचा, परब्रह्म सत्तेनी प्रेरित झालेला तरी देखील अहंकार दशेने बंधनात राहणं ज्यांनी पसंत केलं असा, आणि आपण मुक्त व्हावं अशा प्रकारचा नाद घेऊन यज्ञ दान तप इत्यादींनी तो अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करणं, आणि त्यामुळं मुक्त होऊन अधियज्ञ आत्मा तो मी अशा परमभावात पोचणं. आणि हे सृष्टीच्या संसाराला म्हणून जे आहे अधिभूत अधिदैव, तेच अधिभूत आणि अधिदैव माझ्यामध्येही आहे. मी सृष्टीच्या बाहेर नाही. अधिभूत म्हणजे देह, पंचभूतात्मक देह, आणि अधिदैव म्हणजे या माझ्या देहाच्या आत असणारी चेतना किंवा प्रेरणा किंवा जीवसत्ता. त्यामुळे देहाचा संसार कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय इत्यादी फापट पसारा, मन बुद्धी अहंकार कल्पना वासना कर्म पसारा या सगळ्यातून बाजूला होऊन असंग शस्त्र मी कदापिही देह नाही तोच मी आहे अशा प्रकारचा ध्यास घेऊन त्याला शरण जाऊन हा संसार वृक्ष तोडून टाकता येतो असं भगवंत म्हणतात. जे सगळ्या अध्यायात सांगितलेलं आहे तेच या अध्यायात सांगितलेलं आहे. हा अध्याय एक प्रकारे शिखर अध्याय आहे. या अध्यायाच्या शेवटी भगवद्गीता संपली असं जाणकारांचं मत आहे. पुढे जे 16, 17 आणि 18 अध्याय आहेत ते परिशिष्ट रूपाने आलेले आहेत. त्यामुळं सृष्टीचा नामरूपात्मक असा जो संसार, तो अनासक्ती रूपी बळकट तलवारीनी तसंच सृष्टी क्रमाची ही पुरातन प्रवृत्ती ज्याच्यापासून निघाली, जिच्यापासून त्याचा प्रारंभ झाला, त्याच आद्य पुरुषाकडे मी जातो असा संकल्प करून त्याला शरण जाऊन जिथं गेलेले असता परत माघारी फिरत नाहीत, जन्माला येत नाहीत अशा परमात्म्याशी तदाकारता पाहून हा संसार वृक्ष समूळ छेदून टाकता येतो. श्रीधर स्वामी महाराजांनी संसार वृक्ष समूळ छेदून टाकला. स्वामी माधवनाथांनी संसार वृक्ष समूळ छेदून टाकला. पण आम्ही संसार वृक्षात आहोतच ना, त्यामुळे एखादा ज्यांनी संसार वृक्ष समूळ छेदून टाकला त्याला पाहत असताना त्याला पाहणारे मात्र संसार वृक्षात तसेच अडकलेले असतात. याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ज्याचा त्यांनी करायचा असतो. दुसरा सुटला म्हणून हा सुटेल असा कोणताही न्याय याच्या ठिकाणी नाही. मात्र कोणी कोणी, आमच्यातलेच कोणी कोणी जाताना दिसतात, जसे स्वरूपानंद जाताना दिसले, गोंदलेकर महाराज जाताना दिसले, सुटले, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटले, तसं जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटणं शक्य आहे आणि या संसार वृक्षाचा छेद करणं शक्य आहे असं भगवंत सांगतात. आता हा छेद करण्याचा जो मार्ग आहे त्याच्याबद्दल अधिक खुलासा या श्लोकामध्ये भगवंत करत आहेत. हे तर बरोबरच आहे की जिथून ही अनादि कर्म प्रेरणा निर्माण झाली त्या मूळ तत्वापर्यंत मी जातो असा संकल्प पाहिजे आणि मी त्या आद्य पुरुषाला शरण आहे असाही भाव पाहिजे. म्हणजे त्याच्या कृपेने आपण तिथपर्यंत पोहोचू शकू हे खरं आहे. मी देह नाही, मी संगी नाही अशा प्रकारचा भाव दृढ धरायला हवा. त्याच्या पुढचे निर्माण मोहा एक हा जो श्लोक आहे या एका श्लोकामध्ये भगवंतांनी स्थितप्रज्ञ गुणातीत ज्ञानी भक्त सगळ्यांना दाटीवाटीने आणून बसवलेलं आहे. कारण आता इथं जास्त बोलायला वेळ नाहीये. पूर्वी सांगितलेलंच परत परत फार सांगायचं नाहीये, त्यामुळे सूत्र रूपानेच भगवंत सांगणार आहेत. भगवंत म्हणतात निर्माण मोहा जित संग दोषा, ज्याचा मान निघून गेलेला आहे, मानाची भावना निघून गेलेली आहे, जो निर्मान झालेला आहे, ज्याचा मोह निघून गेलेला आहे, जो निर्मोह झालेला आहे. निर्मान हा निर हा शब्द दोन्ही ठिकाणी लावायचा, मान आणि मोह. ज्याचा मान निघून गेलेला आहे, ज्याचा मोह निघून गेलेला आहे, संगदोष ज्यांनी जिंकलेला आहे. आपण मगाशी पाहिलं की मूळ परमात्मा असताना परमात्म्यापासून विश्व निर्माण झालं, आम्ही निर्माण झालो आणि आम्ही संग दोषात अडकलो, त्यामुळे आम्ही अज्ञानाच्या पक्षी जमा झालो, त्या पक्षामध्ये आम्ही पडलो. हा जो ज्या कारणाने आम्ही अज्ञानी झालो तो दोष काढून टाकायचा असं भगवंत म्हणतात. जिथं संग दोषा अध्यात्म नित्या, अध्यात्म विद्येमध्ये अत्यंत तत्पर परमात्म प्राप्तीसाठी अत्यंत तत्पर विनिवृत्त कामाहा आणि ज्यांनी काम विजय साधलेला आहे असा द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञेही, सुख आणि दुःख नावाच्या संज्ञेनी ओळखली जाणारी अशी जी द्वंद्व त्यांच्यापासून जो मुक्त झालेला आहे तो द्वंद्वैर विमुक्ताहा सुख दुःख संज्ञेही गच्छंती अमूढाहा, अमूढ होऊन जो जातो कुठं पदम अव्ययम तत् अव्यय असं त्या पदाच्या ठिकाणी तो जाऊन पोहोचतो. या अश्वत्थ वृक्षाला देखील संसार वृक्षाला देखील भगवंतांनी अव्यय म्हटलेला आहे. पहिल्या श्लोकामध्ये ऊर्ध्व मूलम अधःशाखम अश्वत्थाः प्राहुः अव्ययम, पण त्या ठिकाणी अव्यय त्या वृक्षाला अशा करता म्हटलेला आहे की तो परमात्म्याची छाया म्हणून उभा आहे. परमात्मा अव्यय असल्यामुळे माया अव्यय आहे. जर वस्तूच नसेल तर छायेचाच प्रश्न येत नाही. जर इथं काहीच नसतं तर जगतही नसणार. जगताच्या प्रारंभी जगत निर्मितीसाठी म्हणून काही आहे म्हणून जगत आहे. जगत भले भ्रांती असेल, जगत भले माया असेल, पण ही माया ज्याच्यामुळे भासते तो पदार्थ जोपर्यंत आहे तोपर्यंत माया भासत राहणार. आणि जगत हे त्या मूळ पदार्था एवढंच अव्यय आहे. जर परमात्म्याला व्यय नाही तर जगताला कसा व्यय असेल? कोणत्या ना कोणत्या रूपात जगत हे कायम राहणारच. पण इथं जो अव्यय शब्द आहे तो अव्यय शब्द तिथं संसार वृक्षाला लावला, इथं मात्र परब्रह्म सत्तेला लावला. अव्यय हा भगवंतांचा मूळ शब्द आहे. चौथ्या अध्यायामध्ये देखील अजाहा अपि सन अव्यय आत्मा भूतानाम ईश्वरोपी सन असं स्वतःबद्दल भगवंत म्हणतात. मी अव्यय आहे, अविनाशी आहे. त्या अविनाशी पदाला, त्या अव्यय पदाला तो अमूढ होऊन जातो. गच्छन्ति अमूढाः पदम अव्ययम तत, त्या त्या पदाला. मी असं म्हटलं की या एका श्लोकामध्ये स्थितप्रज्ञ गुणातीत ज्ञानी भक्त जे काही भगवंतांनी आतापर्यंत सांगितले भगवद्गीतेत, संपत आली भगवद्गीता या उद्देशाने ते सगळे सूत्र रूपाने शब्द भगवंतांनी इथं वापरले. जसं मोहाचा उल्लेख, अर्जुनाला जर काही विशेष मोह झाला असता की जो फक्त अर्जुनापुरताच मर्यादित राहू शकेल असा विशेष किंवा अद्वितीय मोह अर्जुनाला जर झाला असता तर एवढी भगवद्गीता सांगितलीच नसती. अर्जुनाला सांगितलेला मोह सर्वसाधारण होता. सर्वसाधारण याचा अर्थ सर्वांच्या मनामध्ये किंवा अंतःकरणामध्ये जो मोह होता तोच अर्जुनाच्या मनामध्ये होता. विशेष असता तर फक्त त्याच्यापुरता उपदेश केला असता, पण सर्वसाधारणपणाने सर्वांनाच तो मोह असल्यामुळं अर्जुनम निमित्तीकृत्य भगवान वासुदेवः आह असं आचार्य म्हणाले. अर्जुनाला निमित्त करून अर्जुन निमित्त झाला. अर्जुनाच्या ठिकाणी भगवंतांना काही मोहाची लक्षणं आढळली. अहो बत मह पापम कर्तुम व्यवसिता वयम किम नो राज्येन गोविंद किम भोगैहि जीवितेन वा. अर्जुन भगवंतांना म्हणायला लागला की यांना मारणं हे फार मोठं पाप आहे. अर्जुन हा असा योद्धा होता की अर्जुनाला युद्ध केल्यानंतर आपण मरू ही कदापि शंका नव्हती, शक्यच नाही. विजिगीषु वृत्तीचा योद्धा असल्यामुळं यांना मारणं हे फार मोठं पाप आहे. जर सगळं महाभारत नीट पाहिलं तर हा जो अर्जुनाचा आत्मविश्वास आहे पांडवांच्या ठिकाणीच तो होता. एकटा अर्जुनच होता असं नाही, या विजिगीषु वृत्तींनी सर्व पांडव भरलेले होते. याच्यातल्या कोणालाच आपण मरू युद्धात अशी तिळ मात्र शंका नव्हती. अडचणीत आले, जवळपास सगळे अडचणीत आले, कृष्णांमुळे सोडवले गेले, तरी देखील जे मूळ गट फिलिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही मारणारे आणि बाकी मरणारे एवढा पराक्रमाचा सार्थ अभिमान त्यांच्या ठिकाणी निश्चित होता, अगदी निश्चित होता. आणि एवढं मोठं युद्ध झालं, एवढे सगळे योद्धे मारले गेले, अर्जुनाचं आणि भीमाचं तर आपण कौतुक करतो, पण नकुल सहदेव यांचे पराक्रम तसे झाकोळलेही गेले. युधिष्ठिराचाही पराक्रम त्या मानाने झाकोळलाच गेला. पण शत्रू पक्षातला किंवा विरुद्ध पक्षातला कोणीही योद्धा या पाच बंधूंपैकी एकालाही मारू शकला नाही. त्यांचा पराक्रम जो आहे तो सिद्ध होण्यासाठी एवढं पुरेसं आहे. एवढा मोठा युद्धाचा गदारोळ होतो त्याच्यात हे पाचच्या पाच तसेच राहतात. मारले नाही गेले, 100 कौरव मारले गेले आणि एकट्या भीमानी मारले. पण या पाच जणांपैकी कोणाच्याही समोर आपली धडगत चालणार नाही याची जाणीव निश्चित कौरवांना होती. या पाचांना मारू शकतील असे योद्धे होते कौरवांकडे. पण ज्या मोहाची आपण गोष्ट करतोय त्याच मोहात अडकलेले होते. भीष्म मारू शकत होते असं म्हणायला भरपूर जागा आहे. त्यांचा पराक्रम फार मोठा आहे. द्रोण मारू शकत होते, कृपाचार्य मारू शकत होते हे निश्चित होत. पण मोहापोटीच मारत नव्हते. भीष्म आपल्या हातांनी आपल्या नातवंडांना मारणं शक्य नव्हतं. युद्ध चालू होत आणि त्या युद्धामध्ये मोहानी ग्रासले गेलेले असे जे सर्व होते कौरव पक्षीय देखील त्याच्यात होतेच. भीष्मानी तर सांगितलेलंच होतं की पाच पांडव सोडून बाकीच्या कुठल्याही योद्ध्याला मी मारेन असं भीष्मांनी प्रतिज्ञाच केलेली होती. आणि ही प्रतिज्ञा असल्यामुळं वारंवार भीष्माचार्यांना डिवचलं जात होतं युद्धात की हे हात राखून युद्ध करतात. म्हणून भीष्मांनी मी आज निष्पांडव पृथ्वी करेन अशी परत एक वेगळी प्रतिज्ञा केली आणि युद्धात उतरले आणि मारले गेले. तरी भीष्मांना माहीत होत की वासुदेव कृष्णाच्या मनात जे असेल त्याला जे योग्य वाटेल तेच आपण करायचं आहे हे भीष्मांना माहीत होत. जेव्हा अर्जुनाच्या रथावर शिखंडीला उभा केला, दोन जण रथावर उभे राहिले, थोडासा पुढं शिखंडी आणि त्याच्या माग अर्जुन, तर भीष्माचार्यांनी कृष्णाची इच्छा ओळखली. भीष्माचार्यांना शिखंडीलाही बाजूला सारून फक्त अर्जुनावर निश्चित वर्षाव करता येत होता. पण भीष्माचार्यांनी ज्या क्षणी कृष्ण युद्धाच्या सातव्या दिवशी धावून गेले भीष्माचार्यांच्या अंगावर आपली प्रतिज्ञा मोडून न धरी शस्त्र करी मी, तेव्हा त्यांना कृष्णाचं मनोगत समजलं. आपण मरावं अशी कृष्णाची इच्छा आहे, आता तेच होईल. पण पांडवांना मोहापोटी मारू शकत नव्हते. द्रोणाचार्य देखील पांडवांना शिष्य मोहापोटी मारू शकत नव्हते. अर्जुनाचाही तोच प्रश्न होता. अर्जुन तर मारणारा होताच आणि ते मरणारे अशी त्याची भावना होतीच. पण काही काही मंडळींना तर तो प्रथम युद्ध क्षेत्रावर पाहत होता. मध्ये बराच काळ निघून गेलेला होता. इंद्रप्रस्थ झालं, द्यूत झालं, वनवास झाला, अज्ञातवास झाला, त्याच्यानंतर एक दोन वर्ष खलबत झाली. दरम्यान 15-16-18 वर्षांची अशी नंतरची पिढी अर्जुनानं पाहिलीच नव्हती. जसं दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण अर्जुनाने पाहिलाच नव्हता. ज्याला आपण पाहिला नाही आपला पुतणे आहे त्याला मारायचा हे अर्जुनाला कठीण वाटायला लागलं. आपण मारणार हे निश्चित, पण याच्यामध्ये भगवंतांना आत्मविषयक अज्ञान, जन्म मृत्यू विषयीचा मोह दिसून आला, ज्याकरता भगवद्गीता सांगितली गेली. भगवंतांना समजून आलं की एकतर हा स्वजन मोहामध्ये सापडलेला आहे. स्वदेहा नाम अर्जुनु, परदेहा नाम स्वजनु, संग्रामा नाम मलिनु पापाचरणु, असं अर्जुन म्हणत होता. जे युद्धाकरता उभे आहेत त्यांना स्वजन म्हणत होता आणि स्वजनांविषयीचा मोह होता. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे, एकतर्फी मोह नव्हता. अर्जुनालाही प्रश्न होता की भीष्मांवर बाण कसे सोडणार, द्रोणाचार्यांवर बाण कसे सोडणार, मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तया उपकारा काय आभारैला वधी तया ते, हा उपकार काय, त्यांचा वध करून मी फेडू की काय. त्यामुळे जो स्वजन मोह होता, जो मोठा चमत्कारिक असतो आणि वेळ प्रसंगी अर्जुनासारखा सर्वांना ग्रासतो, आपल्याही संसारात आपल्याला त्रास होणारी जर गोष्ट कोणती असेल तर स्वजन मोह ही असते. चुकणारे स्वजन किंवा प्रमाद करणारे स्वजन किंवा कोणाची बाजू चूक कोणाची बरोबर याच्याविषयीच्या स्पष्ट किंवा अस्पष्ट कल्पना अंतःकरणात असताना देखील स्वजनांविषयी अति प्रेम वाटत असत. अर्जुनाला जो स्वजन मोह होता त्या स्वजनामध्ये आपण सर्वजण अडकलेले आहोत, म्हणून भगवद्गीता सगळ्यांच्या उपयोगाची आहे. अर्जुन मी मारणार आहे आणि हे मरणारे आहेत असं म्हणत होता, म्हणजे आत्मविषयक, आत्मा कधीही मरत नाही आणि मारला जात नाही. न जायते म्रियते वा कदाचित, हा आत्मविषयक अज्ञान किंवा मोह दूर होण्यासाठीच भगवंतांनी केलेला उपदेश आहे. भगवंतांच्या उपदेशाची जी सुरुवात आहे ती आत्मा कसा आहे, अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच, आत्म्यासंबंधी भगवंतांनी जे सांगितलं अर्जुनाला, हे सगळं युद्धात घडणार होतं ना. देह कापले जाणार होते, जेथ लोह मांसा ते घाटी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जिथं थेट शरीर आणि लोह याचा संबंध येतो असं युद्ध म्हणून स्वजनांविषयीचा जो मोह होता त्याच्या बरोबरीने आत्मा हा अज आहे, अमर आहे, नित्य आहे, स्थाणुहू आहे. आणि आत्ता एखादा जरी गेला तरी देखील त्याचा देह जातो, कर्माप्रमाणे तो परत जन्माला येतो. अशा प्रकारे आत्मविषयक जे परिपूर्ण ज्ञान आहे त्याचा मोह अर्जुनाला झालेला होता. आणि अर्जुनाच्या तोंडात अशी भाषा होती, किम नो राज्येन गोविंद किम भोगई जीवितेन वा, एक तर राज्य मिळवण्यासाठी किंवा राज्य टाकण्यासाठी, जे स्वजनांशी संघर्ष नको म्हणून राज्य टाकून द्या, हाही स्वजनांचाही मोह आहे. आणि कर्मफळ हवं किंवा नको याच्यातच सापडणं आहे. समोर आलेलं जे कर्तव्य कर्म आहे ते जरी कठीण वाटत असलं किंवा भीषण असलं तरी देखील ते ओघ प्राप्त असल्यामुळं केवळ करायचं असतं, त्याच्या फळाकडे पाहायचं नसतं आणि फळाकरता तर ते करायचंच नसतं. तर अर्जुन असं म्हणत होता की हे रक्त लांछित राज्य घेऊन आम्ही कोणते भोग भोगणार, तुझ्या कर्मातून तू भोग भोगणं कधीच अपेक्षित नाहीये. आणि हे अर्जुनाला नाही आपल्याला देखील लागू आहे. आपल्याला फक्त जीवन जगायचंय, ते जीवन भोगा करता आहे ही कल्पना कायम टाकून द्यायची. आपल्याला राज्य याच्यासाठी हवेत, आपल्याला काय जे आपल्या आपल्या किरकोळ आपलं जे विश्व असेल त्या विश्वातली संपत्ती मिळणारी न मिळणारी एवढंच करता हवी आहे की त्याचा भोग मला तरी मिळावा किंवा माझे जे आहेत त्यांना तरी मिळावा, किंवा मला आणि माझ्या पुत्रांना त्यांच्या पुत्रांना असा पुष्कळ मिळत राहावा. तर भोग भोगण्यासाठी तू इथं जन्मालाच आलेला नाहीयेस असं भगवंत अर्जुनाला सांगत होते. अर्जुनाच्या तोंडात ही भाषा भगवंतांना मानवली नाही. किम नो राज्ये न गोविंद किम भोगई ही जीवित न वा. हा जो मोह होता, कर्मफळ हा फार मोठा मोह, स्वजन मोह फार मोठा मोह, आणि जीविताविषयी मोह हा फार मोठा मोह. हे मोह अर्जुनाच्या ठिकाणी आणि आपल्या सर्वांच्या ठिकाणी असल्यामुळेच गीता सांगितली गेली. आणि या अध्यायाप्रमाणे जो ऊर्ध्व मूल आणि अधःशाखा असा वृक्ष आहे, त्याच्यात ऊर्ध्व जाणं हे अपेक्षित आहे. बाकीचा सगळा मोह टाकून कर्तव्याचरण करत, कर्मफल टाकत, मी देह ही भावना टाकत, फलत्याग करत, कारण निस्संग झाल्याशिवाय सडाफटिंग झाल्याखेरीज तिथपर्यंत जाता येत नाही ना, असं असल्यामुळे ते होणं गरजेचं होतं. म्हणून निर्मोह निर्माण मोहा जितसंग दोषा, त्याच्यामध्ये निर्मोह होणं. हे या अध्यायाप्रमाणे आवश्यक आहे. हा जर वृक्ष तोडायचा असेल तर, आणि भगवद्गीतेप्रमाणे देखील आवश्यक आहे, कारण हा अध्याय आणि भगवद्गीता एकमेकांपेक्षा वेगळी नाहीत. या अध्यायात भगवद्गीतेपेक्षा म्हणजे इतर गीतेपेक्षा काहीतरी वेगळंच विचित्र सांगितलंय असं काही नाही, तेच सांगितलेलं आहे सगळं. म्हणून तो मोह इथून हद्दपारच करणं गरजेचं आहे. म्हणून मोह जर टाकला तर तिथपर्यंत जाता येतं असं भगवंत सांगतात. तसा मोह ही गोष्ट टाकून देणं ही एक प्रकारे कठीण गोष्ट आहे. विषयाचा मोह असतो, धनाचा मोह असतो, मानाचा मोह असतो, सत्तेचा मोह असतो, अनेक अनेक गोष्टींचा मोह असतो. कामना हा मोहच असतो. परधर्माचं आचरण हे मोहामुळेच होतं. आमच्याच अंतःकरणात असलेल्या या गोष्टींमुळं हे सगळं आमच्याकडून घडतं. पण त्यामुळेच हा संसार वृक्ष आम्ही सत्य समजतो. संसार वृक्ष जर असत्य करायचा असेल आणि बाकीचा संसार वृक्ष, हा संसार वृक्ष जो ऊर्ध्व मूल आहे मस्तकात, अधःशाखा आहे आणि ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या फापट पसाऱ्यातून जो भोग भोगतो आहे, स्वार्थी जीवन जगतो आहे, त्यांनी त्याच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे. तर संसार वृक्षाचं छेदन झालं, म्हणून मोह नसणं किंवा मोह टाकण्याचा अभ्यास करणं हे फार कठीण, पण हे करावं लागेलच असं दिसतंय. जर हा संसार वृक्ष छेदायचा असेल तर दुसरा उपाय नाही. नाहीतर आयुष्यभर ऐकणं, परमार्थ श्रवण घडलं, वेळ प्रसंगी चुकला. जसं समर्थ म्हणतात, विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला. असा जो मूर्ख आहे तशी तशी परिस्थिती होते. वेळ प्रसंगी मोह जर सोडला नाही, मोहाचा जर त्याग करता आला नाही, आणि मोह कशा कशा प्रकारचा आहे हे जर लक्षात घेतलं नाही, तर कुठून ना कुठून तरी गुंतल्याखेरीज राहणार नाही. मग पुनरपि जननम, पुनरपि मरणम म्हणजे संसार वृक्ष. संसार वृक्षामध्ये परत परत येणं हे अपरिहार्य आहे. निर्माण मोहा याच्यापेक्षा याच्यामधल्या मोह नाहीसा होणं याच्याबद्दल आपण पाहिलं. मान नाहीसा होणं मी मोह हा शब्द प्रथम अशा करता घेतला मान तिथं प्रथम असताना, कारण भगवद्गीता या मोहापासून सुरुवात झाली, कथनाला मोहापासून सुरुवात झाली. आणि निर्माण म्हणजे मान हा देहबुद्धीशी संबंधित आहे. या मानाविषयी 13व्या अध्यायात तर ज्ञान लक्षण सांगितलं अमानित्वम या शब्दाने. आणि दैवी गुण संपदेमध्ये नम्रता हा गुण जो सांगितला, नाती मानिता हा जो शेवटचा गुण सांगितला, याचा या निर्मान याच्याशी संबंध आहे. संसार वृक्ष छेदनासाठी त्याची गरज आहे. कशी काय पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृध कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.